नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवादाविरोधातलं सगळ्यात मोठं पाऊल असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह आज सकाळी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग इथल्या सैनिकांना संबोधित केलं. पाकिस्ताननं भारताच्या शिरावर वार केला, प्रत्युत्तरादाखल आपण त्यांच्या छातीवर वार केला. पाकिस्तान आजही भारताला धोका देत असल्याचं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिकांच्या शौर्य आणि संयमाला संपूर्ण देश सलाम करतो. देशाला सैनिकांचा अभिमान आहे असं सांगून हुतात्मा झालेल्या सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री प्रथमच जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते बैठक घेऊन जम्मू काश्मीरच्या सुरक्षेचा आढावाही घेणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात तिरंगा यात्रा सुरू आहे. 23 मेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNU मध्ये तिरंगा यात्रा सुरू आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये आज तिरंगा यात्रा पार पडली. दरम्यान बीड जिल्ह्यात परळी इथं आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत सर्व नागरिकांनी उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन भाजप शहरात अध्यक्ष उमा समशेट्टे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथंही सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य तिरंगा मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत असंख्य नागरिक, आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह अनेक पक्ष कार्यकर्तेही सहभागी झाले होते. भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या संघर्षविरामानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये श्री माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता भाविक हळूहळू येऊ लागले आहेत. श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डानं भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसंच जम्मू विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानं श्राईन बोर्ड ऑनलाईन नोंदणी आणि प्रत्यक्ष नोंदणीद्वारे हवाई प्रवासाची सुविधा देखील प्रदान करत आहे. यामुळे भाविकांची संख्या आणखी वाढणार असल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं धावत्या बसमध्ये भीषण आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला. मृतात 2 मुलांचाही समावेश आहे. आज पहाटे ही घटना घडली. ही बस बिहारहून दिल्लीला जात असताना लखनौच्या मोहनगंजजवळ किसान पथ इथं ही दुर्घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी बसमधील जवळपास 70 प्रवासी झोपेत होते. आपत्कालीन दरवाजा न उघडल्यानं मागील सीटवर असलेल्या प्रवाशांना बाहेर येता न आल्यानं ते आगीत होरपळल्याचं लखनौ पोलिसांनी सांगितलं. आज 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीत आपले प्राधान्यक्रम बदलले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कुटुंब व्यवस्था काहीशी बळकट असल्याचं दिसून येतं. बदलत्या नागरिकीकरणाचा परिणाम नात्यांवरही होताना दिसत आहे. मोबाईल आणि संवाद माध्यमांच्या प्रगत काळात नव्या पिढीतील मुलांना नात्यांची जाणीव करून देणं गरजेचं आहे. एकत्र येऊन परस्पर संवाद वाढावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं पुणे जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ कौटुंबिक समुपदेशक डॉ स्मिता जोशी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातली IBM कंपनी आणि यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्यात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी नुकताच सामंजस्य करार झाला. या करारामुळे मुक्त विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनावणे यांनी दिली. विद्यापीठातील BA BCOMसह बिगर तांत्रिक अभ्यासक्रमांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामधून IBM सर्टिफिकेशन BA BCOMसह विविध विषयातील विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असेल. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी रोजगारक्षम व्हावेत असा यामागील मुख्य हेतू आहे. हवामान. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान काल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. तर राज्यात काल सर्वाधिक 42.2 सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं 36, छत्रपती संभाजीनगर इथं 36.8 तर बीड इथं 38.2 सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10